ओम शांती। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो विषय आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे, फक्त परिचयाचाच नाही परंतु चांगल्याच परिचयाचा आहे, कारण त्या गोष्टीतून मुक्तता मिळवण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्नशील असतो। परंतु तरी सुद्धा पाहिलं जातं की ज्यावेळेस बऱ्याच वेळा प्रयत्न करून मुक्तता मिळत नसेल तर तो प्रयत्न आपण सोडून देतो। परंतु जसं म्हटलं जातं, प्रयत्ना अंती परमेश्वर, म्हणजेच प्रयत्न जर आपण करत राहिलो तर सिद्धी ही निश्चितच मिळेल। पण हा विषय असा आहे की या विषयातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत किंवा स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येक जण आणि प्रत्येक वयोगटाप्रमाणे आपापल्या परीने या विषयात गुरफटला गेलेला आहे। आणि तो विषय म्हणजेच तणाव, किंवा ज्याला आपण टेन्शन या शब्दाने प्रयोग करत असतो। टेन्शन हा एक शब्द असा आहे की जो प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या परीने अनुभव हा निश्चितच असेल। परंतु तरी सुद्धा आपण पाहतो की आज आपली मनस्थिती अशी आहे की या तणावापासून मुक्त होणं हे आपण इम्पॉसिबल समजतो। परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मनुष्य या नात्याने किंवा मनुष्य प्राणी याप्रमाणे कोणतीही गोष्ट त्याला कधीही जीवनामध्ये इम्पॉसिबल असू शकत नाही, कारण इम्पॉसिबल हा शब्दच आपल्याला सांगतो की आय एम पॉसिबल, म्हणजेच मी शक्य करू शकतो। मग जर इम्पॉसिबल शब्दच आपल्याला पॉसिबल आहे हे सांगत असेल तरी सुद्धा आपण तणावातून मुक्त होण्याचा प्रयत्न का बरं करत नाही, कारण आपण तणाव हा एक जीवनाचा अंग किंवा जीवनाचा हिस्सा म्हणून स्वीकार केलेला आहे। जी गोष्ट आपण एकदा मनापासून स्वीकार करतो त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा त्यापासून सुटका व्हावी ही इच्छा आपण कधीच करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही। परंतु पाहिलं जातं की टेन्शन हा एक शब्द जो की आपल्या अनुभवाचा आहे तो किती नुकसानकारक आहे किंवा किती फायदेशीर आहे। नुकसानकारक असूनही आज आपण त्याला मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही। जसं छोटंसं उदाहरण पाहायचं म्हटलं, आज आपल्या शरीराचं टेम्परेचर जे नॉर्मल टेम्परेचर पेक्षा थोडंसं जरी जास्त झालं तरी सुद्धा आपण पटकन एखादा औषध किंवा एखादी गोळी घेऊन सुद्धा त्याला नीट करण्याचा प्रयत्न करतो। परंतु त्याच बरोबरीने जर विचार केला तर तणाव हा दिवसेंदिवस वाढत जात असून सुद्धा आपण त्यापासून मुक्ततेचा जरा सुद्धा प्रयत्न करत नाही, असे का बरं आपल्या जीवनामध्ये होत असते। जीवन हे एक अति सुखमय किंवा सुंदर आपण बनवू शकतो, परंतु त्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजेच हा तणाव, कारण आज आपण आपलं जीवन प्रत्येक पावलोपावली तणावाच्या आधारानेच टाकत असतो। हे सुद्धा मान्यता आहे जगामध्ये किंवा तुमची आमची सुद्धा ही स्वीकृती आहे की तणाव हा जीवनामध्ये आवश्यक आहे। तणाव नसेल तर आपण काहीही करू शकत नाही किंवा तणाव नसेल तर आपल्या जीवनातले प्रयत्न हे कमी पडतात, हे पण बरोबर आहे। परंतु तणाव हा कुठपर्यंत आवश्यक आहे, कारण तणावाचे दोन प्रकार सांगितले जातात जे आपल्या मान्यतेप्रमाणे। एक आहे की जो तणाव आवश्यक आहे, परंतु तणावापेक्षा त्याला आपण थोडासा दबाव हा शब्द देऊ शकतो। उदाहरण पाहायचं म्हटलं, जसं विद्यार्थी जीवनामध्ये परीक्षेचा काळ आला की विद्यार्थ्यांनाही टेन्शन येतं, परंतु टेन्शन येण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीला थोडंसं जर प्रेशर दिलं की वेळेप्रमाणे किंवा तुमच्या जीवनातील कालाप्रमाणे अभ्यास करणं हे आवश्यक आहे, तुम्ही जर अभ्यास केलात तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने पार करू शकता किंवा पास होऊ शकता, हे प्रेशर बुद्धीवर आल्यानंतर तेवढ्या उमंगाने तेवढ्या उत्साहाने तो अभ्यास करतो। या पद्धतीने जर आपण विचार केला तर हा तणाव जरूर आवश्यक आहे, म्हणजेच तणाव असा की जो आपल्याला प्रयत्नशील बनवेल, जो आपला उमंग आपला उत्साह वाढवेल, असा जर तणाव असेल तर निश्चितच तो जीवनासाठी आवश्यक आहे, म्हणून याला यू स्ट्रेस किंवा यू टेन्शन म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरं टेन्शन की जे अनावश्यक रूपाने आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपण स्वीकारत असतो, त्याला म्हटलं जातं डी स्ट्रेस, म्हणजेच ज्यामध्ये विध्वंस होण्या व्यतिरिक्त कुठलाही फायदा आपल्याला होत नाही. कारण जितका तणाव हा वाढत जाईल तितक्या आपल्या प्रत्येक गोष्टीवरील जो कंट्रोल आहे तो त्या ठिकाणी सुटत जातो. म्हणून म्हटलं जातं की तणाव हा जीवनाचा अंग न मानता त्याला एक महारोग मानलं जातं. ज्या पद्धतीने एक शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग झाला किंवा एखादं अंग जर खराब झालं तर डॉक्टर त्याला कापून वेगळं करतात. का? तर एक अंग वेगळं केल्याने बाकीच्या शरीराची आपण सुरक्षा करू शकतो. तर त्याच पद्धतीने आज आपण तणावाला आपल्या जीवनाचा एक अंग मानलेला आहे, परंतु हा एकच अंग साऱ्या जीवनाला किंवा संपूर्ण जीवनाला दुःखकारी करतो. जसं दुसरं उदाहरण पाहायचं म्हटलं तर आंब्याच्या टोकरीमध्ये बाकीचे सर्व आंबे चांगले आहेत, परंतु एक आंबा जर नासका असेल तर बाकी सर्व आंब्यांनाही तो नाश करून टाकतो. त्याच पद्धतीने टेन्शन घेण्याचा एकमात्र स्वभाव आपल्या बाकी सर्व चांगल्या संस्कारांना, चांगल्या स्वभावांना तिलांजली देतो. म्हणून या एक अंगाला आपण मूल सहित नाश केलं पाहिजे. परंतु आपण पाहतो की समाजामध्ये कित्येक लोकांनी तणावापासून मुक्तता देण्यासाठी अनेक पद्धतींचा किंवा अनेक उपचारांचा उपयोग केला. त्यासाठी त्यांनी अनेक साधनं काढली, अनेक प्रकारच्या औषधांचाही त्यांनी शोध काढला. त्याचबरोबर आसन, योगासन अशा कितीतरी पद्धतीने तणावावर विजय मिळवण्याचा किंवा तणावमुक्त होण्यासाठी साधनांची उत्पत्ती केली. परंतु तरी सुद्धा आपण पाहतो की आसन, योगासन किंवा औषधोपचार यांनी कुठल्याही प्रकारचा तणाव हा मुक्त होत नाहीये किंवा संपत नाहीये. त्याचं कारण असं की हे जी साधनं आहेत ही स्थूल साधनं आहेत, हा मानसिक रोग म्हणजे सूक्ष्म रोग आहे. जर आपण स्थूल वस्तू वापरून जर सूक्ष्म आजाराचा उपचार करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही शक्य होऊ शकत नाही. जसं शारीरिक आजार असेल तर शारीरिक आजाराला आपण औषधोपचाराने किंवा योगासनाने ते व्यवस्थित करू शकतो किंवा ठीक करू शकतो. परंतु ज्या ठिकाणी मानसिक रोग आहे, मनाला जो तणाव देत आहे, तो आजार योगासन किंवा आसन किंवा औषधोपचाराने आपण कधीही ठीक करू शकत नाही. का? तर हा रोग सूक्ष्म आहे. मग जर रोग सूक्ष्म असेल तर निश्चितच त्याचा जो उपचार आहे तो सुद्धा सूक्ष्मच असला पाहिजे. तर त्या सूक्ष्म उपचारासाठी सर्वप्रथम आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की तणाव म्हणजे नेमकं काय आहे किंवा तणाव हा कशामुळे होत आहे. तणाव हा शब्द जसं मी सांगितलं की आपला परिचयाचा आहे, आहे फक्त तीन अक्षराचा, सरळ आणि सोपा, तणाव. परंतु हा तणाव सोपा शब्द आपल्या जीवनासाठी महारोगी बनून येतो. कारण या एका तणाव शब्दामुळेच अनेक प्रकारच्या रोगाची उत्पत्ती आपल्यामध्ये होत जाते आणि त्यामुळे मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि भौतिक प्रत्येक प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. तरी सुद्धा आपण पाहतो की या तणावाकडे आपण दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. कारण आज तणाव हा आपण आवश्यक मानतो, परंतु खरंच तणाव आवश्यक आहे का हा आपण थोडासा विचार केला पाहिजे. परंतु सर्वात मोठी गोष्ट ही की जीवनामध्ये आपण पाहतो ज्याही ठिकाणी ज्याही लोकांच्या मध्ये आपण वावरत असतो त्या प्रत्येक पावलोपावली आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या तणावाला घेऊनच बरोबर चालत असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण व्यवस्थित चालू शकतो, परंतु ही आपली चुकीची किंवा गैरसमज आहे. कारण आपण पाहतो की आपण आपल्या इच्छांसाठी, आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्यावेळेस करायला लागतो आणि ते ज्यावेळेस शक्य होत नाही त्यावेळेस आपल्यामध्ये तणावाची उत्पत्ती होते. जसं मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की तणाव हा एक असा शब्द आहे किंवा अशी स्थिती आहे की ज्याचा अनुभव प्रत्येकाला आहे, तो लहान असो की मोठा असो. जसं आजही आपण घरामध्ये पाहतो की एक छोटस मूल जे 5-6 वर्षाचं आहे, जो आत्ताशी कुठेतरी शाळेत जायला लागलाय आणि अभ्यासाला लागलेला आहे, ज्यावेळेस हे छोटस मूल घरामध्ये बसून अभ्यास करत असेल आणि आपण मोठे त्याच्या शेजारी बसून जर काही एक गोष्टींची चर्चा करत असेल किंवा गप्पा मारत असेल आणि ते मूल जर अभ्यास करत असेल आणि अभ्यास करताना आपल्या आवाजांचा किंवा आपल्या गप्पांचा जर त्याला त्रास होत असेल तर ते मूल पटकन म्हणतं की मला अभ्यास करायचाय, मला आज खूप टेन्शन आहे, माझ्या शिक्षकांनी मला खूप अभ्यास दिलेला आहे, तुम्ही जरा शांत बसा, मला डिस्टर्ब होत आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक छोटासा मुलगा ज्याला तणाव या शब्दाचा अर्थ जर विचारला तो त्याचा अर्थ कधीही सांगू शकत नाही, परंतु तणाव या शब्दाचा अनुभव मात्र त्याला निश्चितच आहे. म्हणजे पहा, तणाव हा शब्द आज आपण किती सहज रूपात स्वीकार केलेला आहे. ज्याच्या बुद्धीला आज समज नाहीये त्यांनी सुद्धा या स्थितीचा अनुभव केलेला आहे आणि त्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतो, परंतु तरी सुद्धा आपण त्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाही. दुसरी गोष्ट अशी की तणाव याचं कारण खूप छोटस असतं, परंतु ते कारण न समजल्याने आपल्या जीवनात प्रत्येक प्रकाराने आपण स्वतःलाच नुकसान किंवा कुठल्याही प्रकारचा फायदा न घेता स्वतःचं जीवन आपण व्यर्थ घालवत असतो. त्यासाठी एक छोटस उदाहरण असं की एक व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये काम करत बसला होता. बसता बसता त्याच्या मनात काहीतरी विचार आले म्हणून त्याने काम सोडून थोडस निवांत बसला. मग बसता बसता आपण पाहतो की ज्यावेळेस मनुष्याच्या मनामध्ये विचार चालतात त्याचे काही ना काही हाताचे चाळे चालत असतात. त्या पद्धतीने तो व्यक्ती सुद्धा काहीतरी विचार करता करता त्यांनी आपल्या हातावर थोडासा दाब दिला. जसा त्यांनी स्वतःच्या हातावर दाब दिला तर त्या ठिकाणी थोडासा त्याला त्रास झाला. त्यांनी पुन्हा दुसरीकडे थोडासा दाब दिला. जसं जसं ज्या ज्या ठिकाणी तो दाब देत गेला, कधी हातावर, कधी पंजावर, कधी बोटावर, कधी खांद्यावर, ज्याही ठिकाणी तो दाब देत जात होता त्याच्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला. मग तो घाबरला की अरे, मी ज्याही ठिकाणी टच करतोय किंवा स्पर्श करतोय त्या ठिकाणी मला त्रास होतोय, म्हणजेच मला कुठला तरी भयंकर रोग झालेला आहे. या भीतीने मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना त्यांनी सगळं काही सांगितलं की डॉक्टर, ज्याही ठिकाणी मी स्पर्श करतोय पूर्ण शरीरामध्ये मला त्रास होत आहे किंवा मला त्या ठिकाणी दुखत आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्याचं पूर्ण चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर ज्या सगळे रिपोर्ट समोर आले त्यावेळेस डॉक्टरांनी त्याच्या समोर रिपोर्ट ठेवले आणि सांगितलं, बस सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, त्यामध्ये फक्त एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम एक असा की ज्या बोटांनी तुम्ही स्पर्श करत होतात त्या बोटामध्ये फक्त थोडासा क्रॅक आहे, तो पण हेअर क्रॅक आहे, नकळत झालेला क्रॅक. त्यामुळे त्या बोटांनी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही स्पर्श कराल त्या त्या ठिकाणी तुम्हाला तो त्रास होत आहे, बाकी संपूर्ण शरीरामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. म्हणजेच पहा, त्रास फक्त एका बोटामध्ये आहे, परंतु त्यासाठी पूर्ण शरीराची चेकअप करणं, त्यासाठी खर्च करणं, त्यासाठी वेळ देणं, इतकंच नव्हे या एका छोट्याशा त्रासामुळे आपल्याला मानसिकही किती त्रास होतो. नुकसान हे सगळ्या प्रकारांनी झालं, म्हणजेच बौद्धिक असो, शारीरिक असो किंवा मग आर्थिक असो, प्रत्येक प्रकारांनी तणाव हा आपल्याला नुकसानच देत असतो. मग हे जर छोटस कारण आपल्याला समजलं की तणाव हा नेमकं कशामुळे होतो तर आपण सहजरित्या त्याचं निवारण करू शकतो. कारण म्हटलं जातं, ज्या ठिकाणी कारण असते त्या कारणामध्येच निवारण असते. तर त्याच पद्धतीने तणाव या स्थितीचं जे काही कारण आहे त्या कारणामध्येच निवारण आहे. त्यापैकी काही एक कारण जर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजेच आपण आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करत असतो. म्हणजेच तुलनात्मक पद्धतीने करण्याची जी विचारसरणी आहे हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तणावाची उत्पत्ती करत असतं. जसं तुलनात्मक रूपाने, म्हणजेच आज मी एक खूप चांगली गाडी घेतली, इतकी चांगली की त्याला पाहून मला खूप आनंद व्हायचा, मी त्याची खूप सांभाळही केली, परंतु कालांतराने माझे जे शेजारी होते त्यांनी नवीन कार घेतली. ज्या दिवशी त्यांनी नवीन कार घेतली आणि मला वाटायला लागलं, अरे माझी कार तर चांगली नाहीये, माझी कार तर जुनी आहे, माझी कार खूप खराब आहे. म्हणजेच पहा, त्या दिवसापर्यंत आपली कार आपल्याला खूप प्रिय होती, परंतु ज्यावेळेस शेजाऱ्यांनी कार घेतली आणि आपल्या कारची आपण त्यांच्या कारशी तुलना करायला लागलो की लगेच आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार सुरू होतात आणि तिथून आपल्याला तणाव या स्थितीची अनुभूती व्हायला लागते. म्हणजेच तणाव यासाठी पहिलं कारण म्हणजेच कम्पॅरिझन करणं किंवा तुलनात्मक रूपाने त्याचा विचार करणं. त्याचबरोबर रोजच्या जीवनामध्ये दुसरं उदाहरण किंवा दुसरं कारण असं की कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपल्या समोर येते किंवा आपण एखादं कार्य करतो तर आपली अशी इच्छा असते की दुसऱ्यांनी आपली स्तुती करावी किंवा त्या कार्याची महिमा करावी. जर त्या कार्याची स्तुती किंवा महिमा केली गेली नाही तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तणाव येतो. कारण एकदा पाहिलं की एका व्यक्तीने नवीन घड्याळ विकत घेतलं. घड्याळ हे खूप चांगलं होतं आणि खूप महागही होतं. परंतु ज्यावेळेस त्यांनी ते घड्याळ खरेदी केलं आणि ते घड्याळ घालून ज्यावेळेस तो आपल्या मित्रांच्या मध्ये गेला, तर आपण पाहतो की जेव्हा एखादी वस्तू आपण नवीन घेतो तर सतत तो दुसऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी पहा किती चांगली वस्तू घेतलीये. तर त्याच पद्धतीने तो व्यक्ती ते नवीन घड्याळ घालून ज्यावेळेस आपल्या मित्रांच्या मध्ये गेला आणि त्याच पद्धतीने तोही आपलं घड्याळ सतत त्या हाताने हातवारे करत दुसऱ्यांना दाखवू लागला, परंतु कोणाचंही त्या घड्याळाकडे लक्ष गेलं नाही. किंवा त्या संपूर्ण मित्रांमध्ये सुद्धा एकानेही त्या घड्याळाची कुठल्याही प्रकारची महिमा किंवा चांगल्या प्रकारे वर्णन केलं नाही. बऱ्याच वेळ गेल्यानंतर ज्यावेळेस त्या व्यक्तीने पाहिलं की अरे माझं घड्याळ इतकं चांगलं आहे, पण एक जणही त्याची महिमा करत नाही किंवा एक जणही किती छान आहे, कधी घेतलं, कुठे घेतलं असं काहीही विचारत नाहीये. म्हणजेच पहा, आपल्या वस्तूची किंवा आपल्या कर्माची किंवा आपली जर महिमा केली नाही तर आपोआप आपल्याला त्या ठिकाणी तणावाची स्थितीची अनुभूती होते. तणाव वास्तविकता आपण स्वतः आपल्यामध्ये उत्पन्न करत असतो. त्यासाठी तिसरं कारण म्हणजेच कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही घटना ज्यावेळेस आपल्या समोर घडते तर ती गोष्ट आपण तशीच पकडून ठेवतो. घटना ही घटते, येते, घटना घटते आणि ती आपल्याला सोडून निघूनही जाते, परंतु आपण ती घटना सोडत नाही. आणि ती घटना जितकी आपण घट्ट पकडतो तितकाच तणावाच्या स्थितीचा आपण जास्त अनुभव करत असतो. जसं एक व्यक्ती बोलता बोलता सहजरित्या बोलून जातो, तू ना असाच आहेस, तू असाच करत असतोस, तू काही हे ठीक केलं नाही, तुला काही येत नाही. ठीक आहे, बोलणारा बोलून गेला, पण आपण काय केलं, ती गोष्ट घट्ट पकडून बसतो की अरे यांनी मला असं म्हटलं, हा मला म्हणतो की तुला काही येत नाही, खरंच मला काही येत नाही का, खरंच मला काही येणार नाही का, अशा अनेक प्रकारांचे विचारांची उत्पत्ती करून त्या ठिकाणी आपण आपल्या मनाला तणावामध्ये ग्रस्त करून टाकतो. म्हणजेच पहा, तणाव हा कुठल्याही घटनेमुळे होत नाही, घटना ही घटते आणि निघून जाते.
हृदयीचा तारा जुळल्याशिवाय शोभाची घडे रे सृष्टीत सृष्टी समग्र दिसे रे वरदान वृष्टी शुभाची घडे रे प्रकाशे झळाळे जगाचे अंगण हे प्रकाश